यशिया अध्याय 13. अमोजाचा पुत्र यशिया याने बाबिलाविषयी स्वीकारलेली घोषणा. उघड्या डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठ्याने हाक मारा, त्यांनी सरदाराच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा. मी आपल्या पवित्र केलेल्यास आज्ञा केली आहे, होय माझ्या क्रोधास्तो मी माझ्या पराक्रमी लोकास तसेच गर्वांनी उल्लासित होणाऱ्या माझ्या लोकास बोलाविले आहे. अनेक लोकांच्या समुदायाच्या घोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे. ते दूर देशातून दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहित संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे. आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे. सर्व समर्थाकडून विनाशासहित तो येत आहे. त्यामुळे सर्व हात गळाले आहेत आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे. ते अगदी घाबरतील. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेना व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकाकडे पाहतील. त्यांची मुखे ज्वालेच्या मुखासारखी होतील. पहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे. अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करावयाला येत आहे. आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही. मी जगाला त्याच्या वाईटासाठी आणि दुष्टाला त्याच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठाचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरविल. मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफिराच्या शुद्ध सोन्याहून शोधण्यास कठीण करील. म्हणून मी आकाश हादरून सोडील व पृथ्वी तिच्या स्थानावरून हलवली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याचा तीव्र क्रोधाचा दिवस येईल. शिकारी झालेल्या हरणीप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्याच लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल. जो कुणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कुणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल. त्यांच्या डोळ्या देखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील. पहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकास हल्ला करण्यासाठी उठवीन. ते रुपयाबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदित होणार नाही. त्यांचे बाण तरुणांना भेदून जातील. ते बालकावर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत. आणि राजाचे अधिक कौतुक, खासद्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल. ती कधी वसवली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाही किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाही. परंतु रानातील जंगली पशु तेथे पडतील. त्यांचे घरे घुबाडाने भरतील आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील. तरस त्याच्या किल्ल्यात आणि कोले त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही.